नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी मॉरिशसाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार मॉरिशसात पावले. विमानतळार मोदी हांकां मॉरिशसाचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम हांणी उर्बेभरीत येवकार दिलो. प्रधानमंत्री मोदी हांचे स्वागत करपाक उपप्रधानमंत्री, मॉरिशसाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष, विरोधी पक्ष फुडारी, परराष्ट्र मंत्री, कॅबिनेट सचीव, ग्रँड पोर्ट जिल्लो परिषदेचे अध्यक्ष आनी हेर मानेस्त उपस्थित आशिल्ले. सोशल मिडिया पोस्टार मोदी हांणी म्हळें की विमानतळार तांचे स्वागत करपाच्या विशेष कृतज्ञते बद्दल ते मॉरिशसाचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम हांचे आभार मानतात. मोदी हांणी म्हळें की ही भेट एका मूल्यवान मित्राकडे संवाद साधपाची आनी विविध क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग सोदपाची एक उत्तम संधी आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें की ते राष्ट्रपती धरम गोकुल आनी प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम हांकां मेळटले आनी आज एका सामुदायीक कार्यक्रमात उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी हांचे स्वागत करपा खातीर हॉटेलांत भारतीय डायस्पोराचे सदस्य जमिल्ले. गायक आनी नर्तकांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत करपा खातीर सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. मॉरिशसातल्या भारतीय समुदाया कडल्यान जाल्ल्या उबदार येवकारा बद्दल मोदी हांणी मनापासून धन्यवाद व्यक्त केलो. तांणी म्हळें की मॉरिशसातल्या भारतीय समुदायाचे भारतीय दायज, संस्कृती आनी मूल्याकडे आशिल्ले मजबूत नाते खरेच प्रेरणादायी आसा. इतिहास आनी काळजाचे हे बंधन पिढ्यान पिढी वाढत रावता अशें मोदी हांणी सांगले. मोदी मॉरिशसाच्या तांच्या 2 दिसांच्या राज्य दौऱ्यात क्षमता बांदणीपासून ते समुदायाकडे जोडिल्ल्या मुळाव्या सुविधापर्यंतचे 20 परस अधिक भारत निधी प्रकल्पांचे उक्तावण करतले. ते फाल्यां मॉरिशसाच्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावपाचे आसात. हे भेटी वेळार दोनूय देशांनी क्षमता निर्माण करप, वेपार आनी शिमेभायर जावपी अर्थीक गुन्यांवांक तोंड दिवप ह्या मळार सहकार्याची तजवीज करपी जायत्या कबलातीचेर सय करपाची अपेक्षा आसा. पंजाब केंद्रीय विद्यापीठ हे फक्त भारतातलेच न्हय तर परदेशातल्या विविध संस्कृतीचे संगम आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. भारताची विविधता विद्यार्थी आनी शिक्षकां मदीं दिसून येता. अश्यो संस्था आमच्या देशाच्यो सजीव आनी समृद्ध संस्कृतीच्यो प्रतिनिधी संस्था आसात अशें आज भटिंडात विद्यापीठाच्या 10व्या दिक्षांत समारंभाक संबोधित करतना तांणी सांगले. राष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की विद्यापीठ भारताच्या विविधतेची, एकतेची आणि उत्कृष्टतेची प्रभावी उदाहरणं सादर करीत रावतली. लागीच्या तलवंडी साबूत स्थापन झाल्या तख्त श्री दमदमा साहिबांचा उल्लेख करून त्यांनी सांगले की जगातल्या एका अत्यंत पवित्र तीर्थस्थळाची आध्यात्मिक ऊर्जा हांगा अस्तित्वात असा. या प्रदेशात गुरु गोविंद सिंगजी हांणी गुरु की काशी हे पवित्र नाव दिले. तसेच ही भूमी शौर्य आणि आध्यात्मिक स्थिरतेचा संगम असा. पवित्र भूमीक नमन करतना तांणी थंय शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक ही अभिमानाची गजाल असा असे सांगले. आर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारत मिर्झोयान हांणी आज तांच्या भारत दौऱ्या वेळार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आनी तांच्या शिष्टमंडळाच्या उबदार येवकार आनी आदरा बद्दल आभार मानले. सोशल मिडिया पोस्टात मिर्झोयान हांणी तांच्या मदली चर्चा फलदायी जाल्ल्याचे द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीर उजवाड घालो आनी तांची भागीदारी आनीक घटमूट करपाचे मार्ग सोदले अशें वर्णन केले. तांणी प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय घडामोडीर चर्चा सुरू दवरपाक मन व्यक्त केले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या निमंत्रणा वेल्यान आर्मेनियन परराष्ट्र मंत्री भारताच्या अधिकृत दौऱ्यार आसात. या भेटी वेळार दोनूय फुडाऱ्यांनी वाढत्या भारत आर्मेनिया द्विपक्षीय संबंधात अधिक मजबूत करपाच्या उद्देशान विस्तृत मुद्द्यार लक्ष केंद्रीत करून उत्पादक चर्चा केली. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय अभिलेखागार NAI हांणी आयोजित केल्ल्या इंडियन हेरिटेज थ्रू आर्किटेक्चर या विशयावेल्या प्रदर्शनाचे उक्तावण केले. हे प्रदर्शन भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या 135व्या स्थापना दिसा निमतान आयोजित केल्ले. माध्यमाकडे उलयतना शेखावत हांणी म्हळें की NAI सध्या जगातल्या सगळ्यात व्हड डिजिटायझेशन कार्यक्रमार काम करता. एका महिन्यात 6 लाखापरस अधिक पानांचे जतन करतात आनी दिसपट्टी लाखांनी पानांचे डिजिटायझेशन करतात. या डिजिटायझेशन कार्यक्रमाच्या यशान ज्ञान भारतम मिशनाक चालना मेळ्ळ्या अशें शेखावत हांणी म्हळें. प्रदर्शनाच्या उबारणी बद्दल तांणी NAIचे कौतुक केले. आकाशवाणी न्यूजाकडे खासा उलयतना भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराचे महासंचालक अरुण सिंघल हांणी अधोरेखित केले की हे प्रदर्शन देशाच्या वास्तुकलेची उत्क्रांती दर्शयता. हे प्रदर्शन राम सेतूपासून सेंट्रल विस्ता प्रकल्पापर्यंत देशाच्या वास्तुकलेचो प्रवास दर्शयता अशें तांणी सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.